स्वामी स्वरूपांकितः वचनानुभूतिपथिका साक्षी कापडी गार्हस्थे किल एकनाथ कारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सन। समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्सु अविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति। 13वा अध्याय लहा 27वा श्लोक। परत एकदा भगवंत आपल्या व्यापक तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये मागच्या श्लोकापासून आले। त्याच्या आधी भगवंतांनी प्रकृती पुरुष मीमांसा झाल्यानंतर ध्यान सांख्य कर्म तसंच श्रवण, जो प्राप्त पुरुष आहे त्याच्याकडून श्रवण, अशा प्रकारे ज्ञानप्राप्तीची साधनं मार्ग भगवंतांनी सांगितलेले होते। मागच्या वेळेला आपण पाहिलं की भगवंत म्हणाले, यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगा तद्विद्धी भरतर्षभ। जेवढं म्हणून स्थावर आणि जंगम म्हणजे अचर आणि चर असं विश्व झालेलं दिसतं, उत्पन्न होतं, ते सगळं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून उत्पन्न होतं। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांनी मिळून ते बनवलेलं असं राहतं। मागच्या वेळेला आपण या निमित्ताने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अथवा क्षर आणि अक्षर किंवा परा आणि अपरा प्रकृती आणि हे सर्व कसं परमेश्वरापासूनच झालेलं आहे, त्याच्यासाठी म्हणून एक आढावा भगवद्गीतेचा घेतलेला होता, तुम्हाला तो आठवत असेल। आता दोनच प्रवचन इथं होतात त्यामुळं या गोष्टीला बरेच दिवस झाल्यासारखे वाटतात। अर्थात पूर्वी जी तीन प्रवचनं इथं होत होती त्याच्याऐवजी दोन व्हायला सुरुवात झाली। पूर्वी एक सत्संग होता आणि तीन प्रवचनं होती, याचा अर्थ एक प्रवचन इथलं आपलं कमी झालेलं आणि अध्यात्म मंगलधाममध्ये दोन प्रवचन आपली सुरू झाली। जेवढं जेवढं म्हणून स्थावर आणि जंगम असं निर्माण झालेलं विश्व आहे ते विश्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून झालेलं आहे असं तू जाण, असं भगवंत मागच्या श्लोकामध्ये म्हणाले। या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की सर्व भूतमात्र विनाशी अशी भूतमात्र, त्यांच्यामध्ये अविनाशी असा परमात्मा भरून राहिलेला आहे असं जो पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो। यह पश्यती स पश्यती, असं ज्यांनी पाहिलं त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलं असं भगवंत म्हणतायत। जो विनाश पावणाऱ्या अशा सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वानी भरून राहिलेला असा एक परमेश्वर पाहू शकतो। जो अविनाशी आहे अशा दृष्टीने जो सर्व विश्वाकडे पाहतो त्यांनी खरं पाहिलं, तो खरा पाहतो असं भगवंत म्हणतात. म्हणजे पाहण्याची देखील एक विशिष्ट दृष्टी आहे की ज्या दृष्टीची भगवंतांनी देखील प्रशंसा करावी, ती दृष्टी इथं वर्णन केलेली आहे. बाकीच्यांनी पाहिलं विश्वाकडं, विनाशी अशा भूतमात्रांकडं बाकीच्यांनी पाहिलं विनाशी भावानी, त्यांनी खरं पाहिलंच नाही असं भगवंतांना म्हणायचं आहे. आणि विनाश पावणाऱ्या या सर्व सृष्टीमध्ये भूतामध्ये अविनाशक अविनाशित्वानी समत्वानी भरून राहिलेला जो परमेश्वर आहे तो विनाशी भूतमात्र पाहत असतानाच जो पाहतो तो खरा पाहतो असं भगवंत म्हणतात. जे तत्वज्ञानाच्या दृष्टीने त्यालाच खरं कळलं, त्यालाच खरी दृष्टी आहे. एक तर उघड आहे की भूतमात्र विनाशी आहेतच. भूतमात्रांच्या ठिकाणी असणारा हा जो विनाशत्वाचा भाव आहे तो भाव आपल्याला कधी कधी फार दुःख देऊन जातो. काल जे होते ते आज आपल्यामध्ये नसतात. मागच्या महिन्यामध्ये आपल्या केंद्रात येणारी सद्भक्त सुषमा भवाळकर आज आपल्यामध्ये नाही. या जगताचं विनाशी पद्धतीने होणारं, भूतमात्रांचं विनाशकारी असं जे स्वरूप आहे ते पाहणं आपल्याला खरंच आवडत नाही. हे खरं आहे की हे चर आणि अचर असे सगळे पदार्थ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून बनलेले आहेत, पण इथं एक विनाश देखील आहे. त्या विनाशाकडे जर आपली दृष्टी गेली तर आपला थरकाप उडतो. आतापर्यंत आपण देखील केवढा विनाश पाहिला असेल. कुत्र्याचं आयुष्य 12-13 वर्षांचं असतं, मांजराचं आयुष्य देखील असं 7-8 वर्षांचं असतं. तेवढ्या काळात ते जन्माला येतात, तरुण होतात, प्रजोत्पादन करतात, म्हातारे होतात आणि नाहीसे होतात. अनेक पाळीव प्राणी आपल्या अवतीभोवती असणारे पूर्वी लहानपणी आता नाहीत. प्राण्यांची गोष्ट सोडून द्या, अनेक व्यक्ती लहानपणी तुम्ही पाहिलेल्या आता नसतात. तुमची आजी कदाचित नसते, तुमचे आजोबा कदाचित नसतात, तुमचे वडील कदाचित नसतात, कोणाकोणाच्या वाट्याला आपली मुलं नाहीत असं पाहण्याचा देखील योग येतो. नवजात अर्भक देखील जातं. या जगताचं जे विनाशी दर्शन आहे ते विनाशी दर्शन फार खेदकारी असं वाटत राहतं. इतकं खेदकारी, इतकं भयानक, इतकं अस्वस्थ करणारं असं ते असतं. आपण त्या प्राणीमात्रांना विसरू शकत नाही, आपण त्या व्यक्तींना विसरू शकत नाही, पण त्या केवळ आता आपल्या स्मृतीमध्ये असतात, वर्तमान काळात त्या नसतात. त्यांना वर्तमान काळात कोणतंही स्थान नाही. हा जो विनाशत्वाकडे पाहण्याचा भाव आहे आपला, त्याच्यामध्ये एक तर ममत्व आहेच, पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्याही अंतर्गत मानसिक त्याच्या अंगाने जर पाहायचं झालं तर आपणही जाणार आहोत ही सूक्ष्म भीती त्याच्यामध्ये आहे, त्याच्या मागे आहे. मृत्यू पाहिल्यानंतर फार घाबरतो मनुष्य. याचं कारण तो गेला हे जसं असतं तसं हा आघात आपल्यावरही होतो होणार आहे याची जाणीव होते. समजायला लागल्यापासून 20-21 वर्षांच्या दरम्यान तेव्हापासून अनेक वेळेला वैकुंठात जाण्याचा प्रसंग माझ्यावर आला. आपल्यापैकी अनेक जण तिथं जाऊन आले असतील. तिथं असणारी जी चर्चा आहे ती विनाशित्वाविषयी कशी असते आपण अनुभवली असेल. एकमेकांच्या शेजारी बसलेली माणसं असं म्हणतात की काही खरं नाही नाही काय जगात आपण काय मिळवतो अशा प्रकारची चर्चा तिथं बसलेली मंडळी करत असतात. काही खरं नाही हे पाहण्यासाठी म्हणून तिथं जाण्याची खरंच आवश्यकता नाही. अगा मरहा बोलू न साहती आणि मेलिया तरी रडती परी असं ते जात न गणिती गहिसपणे. मूर्खपणा आहे. तुम्ही कधी मृत्यूची कल्पना करत नाही हा काही शहाणपणा नाहीये, हा मूर्खपणा आहे. तुमचं कोणावर फार प्रेम असेल तर त्याच्याबद्दल मृत्यूला काही घेणं देणं नाही, तो त्याच्या मार्गाने येऊन घेऊन जाईल. विनाश हा स्वभाव आहे. मरणम प्रकृती ही शरीरिणाम विकृती जीवितम उच्चतई बुधई ही असं म्हटलेलं आहे. मरण ही एक प्रकारे प्रकृती आहे, स्वाभाविक गोष्ट आहे. जीवनाचं सर्वात शेवटचं टोक तेच आहे. पण याच्या संबंधीची फार प्रकर्षाने असणारी जाणीव आपल्याला नसते. आपली दृष्टी या जगतातून आनंद घेण्यासाठी म्हणून इतकी भरून राहिलेली आहे की या गोष्टी थोड्या दिवसात आपण विसरून जातो. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे असं समर्थांनी म्हटलंय. जो शोक करतो तोही पुढे चाललेला आहे मरणाच्या दिशेने, त्याला जाणीव नाहीये त्याची. विनाशाच्या ठिकाणी म्हणजे मरणाच्या ठिकाणी एवढं घाबरण्यासारखं काही नाहीये. कित्येक धर्म असे आहेत किंवा कित्येक कल्पना अशा आहेत. अनेक धर्मांच्या अंतर्गत असणाऱ्या की तो गेला याचा अर्थ त्याचा आत्मा मुक्त झाला, तो मेला नाही असं खरंच समजतात. मी मध्यंतरी एक पुस्तक वाचत होतो, द थर्ड आय म्हणून, तिसरा डोळा, त्याचा अनुवाद केलेला होता एका लामाच्या जीवनावर असं आधारित ते पुस्तक होतं. तर गेलेल्या लोकांना सरळ सोडून द्यायचं, त्यांच्याबद्दल कोणताही खेद नाही, कोणताही खंत नाही. त्याचा एक मोठा भाऊ होता, अशक्त होता, आणि तो गेला. गेला म्हणजे गेला, काही त्याच्याबद्दल घरात काहीच नाही. तो सुटला, त्याचा आत्मा मुक्त झाला, आता तो पुन्हा जन्माला येईल, सर्वांचाच पक्का विश्वास, काहीच अडचण नाही. ते कुठं पतंग खेळायला गेले आणि वरून एक लामा पडला आणि खडकावर आपटला, चेंदा मेंदा झाला, गेला यांचा खेळ चालू होता. तो मुक्त झाला, सगळ्यांनी समजलं की हा मुक्त झाला. किती भावनेचा खेळ आहे. जो गेला तो गेला. त्यांनी असं म्हटलेलं की आमच्या देशामध्ये पद्धतच अशी आहे की मूल जन्माला आलं की हिमालयातून वाहत येणाऱ्या नद्या, अतिशय थंडगार पाणी, त्या पाण्यामध्ये ते मूल बुडवायचं आणि बाहेर काढायचं. ते टिकलं तर आपलं म्हणायचं, नाही टिकलं तर हे या देशातल्या वातावरणाला जगण्यासाठी हे योग्य नाही, भगवंतांनी नेलं समजायचं, घरी यायचं. मृत्यूचं इतकं काही वाटत नाही. चांगल्या अर्थाने मात्र, म्हणजे तिथं जी तिबेटमध्ये जी संस्कृती आहे, आता ती संस्कृती या चीनी माणसांनी पार घालून टाकली. पण इतके निर्भय मृत्यूबद्दल संप्रदायाचा संप्रदाय असू शकतात आणि या विनाशित्वाविषयी रडण्याची एकमेकांमध्ये स्पर्धा लागते. कधी कधी हा रडतो म्हणून तो रडतो, तो म्हणून दुसरा, दुसरा म्हणून तिसरा, मोठमोठ्यांदा देखील रडणारे असे समाज आहेत, ते काय काय कृती करून देखील रडत असतात, डोक्यावर तरी हात मारून घेतील, छातीवर तरी हात मारून घेतील आणि रडत राहतील। मृत्यू हा अटळ अशा पद्धतीने आहे, या जाणाऱ्या नाहीशा होणाऱ्या अशा प्रकारच्या जगतामध्ये भूतमात्रांमध्ये अविनाशत्व अविनाशित्वानी एक परमेश्वर समत्वानी भरून राहिलेला आहे अशी दृष्टी घडावी असं भगवंतांना वाटत आहे। या श्लोकामध्ये भगवंतांनी तेच सांगितलेलं आहे, जो विनाश पावणाऱ्या सर्व भूतमात्रांमध्ये समत्वानी राहणाऱ्या परमेश्वराला तो अविनाशी आहे अशा भावानी ओळखतो, अशा भावानी पाहतो तो खरा पाहतो, अशा भावानी ज्यांनी पाहिलं त्यांनी खरं पाहिलं आणि बाकीच्यांनी वस्तुस्थिती नाही समजून घेतली। तुम्ही वस्तुस्थितीच्या बाबत अज्ञानी असाल तर तुम्ही वस्तुस्थितीबद्दल ज्ञान प्राप्त करून घेणं एवढाच एक मार्ग राहतो, त्याचा इग्नोरन्स जर असेल तर सुटका नाहीये। तुम्हाला माहीत नाही किंवा तुम्हाला काय वाटलं याला भगवंताच्या दरबारात मुळीच किंमत नाही। तुमचं मन तुम्ही घडवायचं आहे आणि तत्वज्ञानाने घडवायचं आहे, त्याच्याकरता गीता आहे। अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततम, दुसऱ्या अध्यायापासून भगवंत सांगतातच आहेत, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया। आणि धक्का आपल्याला बसतो, मी तुमच्या कोणावरही टीका करत नाहीये, आपण बेसावतपणाने ज्ञानेश्वरी ऐकत असाल तर आपल्यावर टीका करण्याचं कारण नाहीये, सावध व्हा एवढं फक्त सांगायचं आहे। तुम्ही सावधपणाने मग दुसऱ्या अध्यायापासून काय ऐकत आलात, काय पाहत आलात, हे असंच आहे असं भगवंत सांगतायत, अगदी सुरुवातीपासून सांगतायत। म्हणून भगवंत त्या दृष्टीचं कौतुक करतायत की ज्या दृष्टीने अविनाशी असा परमात्मा तुम्ही विनाशी अशा विश्वामध्ये पाहू शकाल। तुम्ही पाहत असताना, तुम्ही बोलत असताना, तुम्ही भोग भोगत असताना, तुम्ही विचार करत असताना, तुम्ही जीवन जगत असताना, या जीवनातलं या संसारातलं 1% देखील गोष्ट सत्य मानली तर तो तुमचा दोष आहे। जसं शेवाळलेल्या जमिनीवरून तुम्ही जोरात पडलात तर तुमचा दोष आहे, त्या शेवाळ्याचा काही दोष नाही तुम्हाला पाडण्यामध्ये, तुम्ही पाय भक्कम टाकून चालणं गरजेचं होतं। या जीवनाच्या स्वरूपाकडे पाहून तुम्ही धडाधड जर पडायला लागलात, रडायला लागलात, ओरडायला लागलात, अस्वस्थ व्हायला लागलात, झोप गमावून बसायला लागलात तर तो तुमचा प्रश्न आहे। वस्तुस्थिती जर समजली तर तुम्ही याच्यातून बाहेर याल। झोपलेल्या माणसाला जर जाग करायचं असेल, स्वप्नात बरळणाऱ्या माणसाला जाग करायचं असेल तर स्वप्न मोडणं आणि झोपेतून तो जागा होणं हीच गरजेची गोष्ट आहे। भगवंत हे सगळं स्पष्टपणाने आपल्याशी बोलतायत, अर्जुनाशी बोललेत, कारण तो घाबरला होता, ते सगळा संहार आणि या गोष्टी पाहून तो घाबरलेला होता। त्याला असं वाटत होतं की माझे जे आहेत, जे माझ्या बाजूनी लढणारे आहेत ते, आणि जे माझे शत्रू म्हणून उभे आहेत ते, दोघेही माझेच आहेत। अशा परिस्थितीमध्ये जो विनाश होईल तो विनाश पाहून तो गडबडला। युद्ध अनेक झालेली होती त्याच्या जीवनामध्ये, पण हे जे युद्ध होतं ते जवळपास सगळेच एकमेकांच्या विरुद्ध लढायला उभे राहिलेले होते, ज्याला महायुद्ध म्हणतात, इतकं मोठं युद्ध तिथं रचलं जात होतं। या युद्धातून शिल्लक काय राहणार असा प्रश्न त्याला निर्माण झाला पडला. आणि त्या पार्श्वभूमीवर भगवंत अर्जुनाला उपदेश करतात, समम सर्वेषु भूतेषु, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वानी राहणारा तिष्ठंतम परमेश्वरम, परमेश्वर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वानीच राहतो. विनश्यत्सु, त्या भूतमात्रांचा विनाश होत असताना देखील समत्वानीच राहतो. अविनश्यत्वम, आणि त्याला स्वतःला मात्र कुठल्याही प्रकारचा विनाशाचा धोका नाही, तो आहेच आहे. त्याच्या अधिष्ठानावर भूतमात्र येतात आणि जातात असं जो पाहतो तो खऱ्या अर्थाने पाहतो. आपल्या इथं क्षर आणि अक्षर याच्या जोडीला एक उत्तम पुरुष म्हणून संज्ञा 15व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. एक क्षरता आहे विश्वाची, नाशिवंतता आहे. विनोबांनी तर गीता प्रवचनांमध्ये या 15व्या अध्यायाचं फार सुंदर निरूपण केलेलं आहे. हे जे नाशिवंत विश्व आहे, एका बाजूनी तेच विश्वाचं सौंदर्य देखील आहे असं ते म्हणतात. स्वामीजी मौजेनी म्हणत असत की तुमच्या घरामध्ये काय 3 खोल्यांचं घर, 4 खोल्यांचं घर, 5 खोल्यांचं घर, 6-7 जर लोक गेलेच नसते, तुमचे वडील आहेत, आजोबा आहेत, पणजोबा आहेत, खापर पणजोबा आहेत, त्याच्या पुढे जाऊन काय ढोपट पणजोबा आहेत, सगळी मंडळी जर असती तर तुम्ही कसं काय केलं असतं? हा जो विनाश आहे या जगतामध्ये घडणारा, ही या जगतामध्ये मौज देखील आहे. यामुळे या जगताचं सौंदर्य टिकून राहिलेलं आहे. जर विनाश नसता या जगामध्ये तर मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. आज फूल उमललं आणि ते जर विनाशच पावत नसेल, परत उद्या फूल उमलणार आहे, परत परवा फूल उमलणार आहे. सगळीच ताजी फुलं निर्माल्यच होत नाही, कोणतंही झाड वठतच नाही. स्वर्गाची कल्पना माणसाने जी केली ती अशीच केली की कोणतं झाड वठायला नको. म्हणजे त्या लहान मुलांची गाणी असतात तशी स्वर्गाची कल्पना आहे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला जसा असावं कोणीतरी गावं, फार मोठी तल्लीन त्यांनी मुलं गातात आणि आपल्याला किती बरं वाटतं. तशा स्वर्गाच्या सगळ्या कल्पना आहेत. खोटंच आहे ते. असं कधी नसतं, असं कधी होऊ शकत नाही. हे विश्व निर्माण देखील होतं आणि विश्वच्या विश्व नाहीसं होतं तर स्वर्गाची काय कथा. त्या स्वर्गामध्ये अमरेंद्र देखील येतात आणि जातात. इंद्र देखील शाश्वत नाहीत, ब्रह्मदेव देखील शाश्वत नाही. अशा प्रकारचं बनवलेलं विश्व आहे. तुम्ही पाय रोवून उभं राहायचं ठरवलं तरी देखील उभे नाही राहू शकत. अशा या नाशिवंत विश्वामध्ये जो अविनाशी असं एक तत्व पाहतो, म्हणून नेहमीच विपरीत दर्शन नेहमीच घ्यावं. मी तर घेतच असतो. जन्माच्या वेळेला मृत्यूचं भान असावं. त्यांनी मृत्यू घडत नाही अभद्र चिंतन आहे असं समजू नका. भगवद्गीता सांगते कशा पद्धतीने विचार करा. जो जन्मामध्येच मृत्यू पाहतो, औक्षवंत बाळ कसं होईल ते कधीच जाणार नाही. तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करा, तीही श्रीमंती आहेच आपल्या भावभावनांची मानवी जीवनामध्ये, पण प्रत्येक गोष्टीला कुठेतरी थांबणं आहे, अंत आहे हे निश्चित माहीत असलं पाहिजे. जो विपरीताचं दर्शन घेऊ शकतो, सुगंधामध्ये जो दुर्गंध भरून राहिलेला आहे हे लक्षात घेतो आणि दुर्गंधामध्ये देखील सुगंध आहे. तुम्ही खत घालता झाडाला, ते तसं जवळही करू शकत नाही अशी गोष्ट झाडाला घालता, त्यांनी मग सुगंधी फुलं तुम्हाला मिळतात. दोन विपरीतांमध्येच नेहमी जग आहे. जन्म आणि मृत्यू या विपरीत टोकांच्या दरम्यान सगळं जग आहे, विश्व आहे, आपणही त्याच्यामध्ये आहोत. सुख आणि दुःख या विपरीतामध्ये सगळं जग आहे. एका बाजूला सुख असेल आणि दुसऱ्या बाजूला दुःख असेल. तुम्ही सुख हातात धरलं की दुःखाकडे तुमचं वाटचाल चालू झाली. मोठ्या उत्साहाने तुम्ही तुमच्या मुलाकरता म्हणून मुली पाहायला लागता आणि ती मुलगी आली की मग तिच्याशी भांडाभांड सुरू होते. आणि केवढा उत्साह असतो लग्नाच्या वेळेला, जणू भ्रम झाल्यासारखे असे लोक, काहीच स्पष्टपणे पाहण्याची हिम्मतच नाही. कर्तव्य भावनेने हे जग चालावं, शारीरिक, प्रत्येकाची वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक गरज म्हणून विवाह निश्चितच व्हायला पाहिजे. पण तरी देखील त्यामध्ये दुःख देखील भरलेलं आहे हे कळायला नको का? हे जर कळलं तर मग ते सुख देखील तुम्हाला तेवढं सुख देणार नाही. विनोबा म्हणतात की मुलगा झाला तर तुम्हाला बरं वाटू देत, पण निदान प्रत्येकाला साखऱ्या वाटत तर फिरू नका, घ्या आम्हाला मुलगा झाला, काय बहादुरी झाली. लग्न ठरलं तर आनंद वाटेल, पण बेंडबाजा तर वाजू नका. आता लग्नात नाचायची पद्धत आहे. भ्रम झाल्यासारखे लोक, कोणाचं लग्न, कोण नाचतायत, कोणाला आनंद होतोय. अशा प्रकारे खोट्या विश्वात वावरणाऱ्यांना धक्का देखील मग तेवढा जोरात बसतो. ज्यांना या जगताची योग्य तऱ्हेने माहितीच नाही अशा प्रकारे जीवन जगायचेच कशाला? भगवद्गीता म्हणून जीवनाला आवश्यक आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनच्छत्सु अविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. व्यक्त आणि अव्यक्त याच्या पलीकडे एक नित्य अव्यक्त आहे असं भगवद्गीता सांगते. त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. क्षर आणि अक्षर याच्या पलीकडे एक नित्य अक्षर आहे, त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. तो परमात्मा पाहण्याची सवय ज्याला लागली, अपराप्रकृती आणि पराप्रकृती याच्या पलीकडे एक परमेश्वरी सत्ता आहे. भगवंत म्हणतात की परस्तस्मात् तु भावोन्यः व्यक्तात् अव्यक्त सनातनः. जे भाव आहेत त्याच्यामध्ये व्यक्त आणि अव्यक्त याच्या पलीकडे असं एक नित्य अव्यक्त सनातन असं एक अव्यक्त तत्व आहे. यस्य सर्वेषु भूतेषु नच्छत्सु न विनश्यति. सर्व भूतमात्रांचा जरी नाश झाला तरी देखील हे जे नित्य सनातन असं तत्व आहे त्याचा कधीही नाश होत नाही. आणि ते खरं आपलं स्वरूप आहे असं भगवंत आपल्याला सांगतायत. क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या निमित्ताने तेच सांगतायत. क्षर अक्षर उत्तम पुरुष या अंगाने देखील तेच सांगतायत. परा अपरा प्रकृती आणि त्याच्याही पलीकडे असणारी परमेश्वरी सत्ता या अंगाने देखील भगवंत आपल्याला तेच सांगतायत. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणी भूतानी नत्वम शोचितुमर्हसी असा एक श्लोक आलेला आहे. या देहामध्ये जो देही आहे तो अवध्य असा आहे, त्याचा कधीही वध होत नाही, देहाचा वध होतो. म्हणून या सर्व भूतमात्रांच्या विषयी तू शोक करू नकोस, कारण त्यांच्या आत असणारं हे जे शाश्वत तत्व आहे त्याचा कधीच नाश होत नसतो. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हसी. या सर्व विश्वामध्ये विनाशी अशा विश्वामध्ये अव्यय अविनाशी असा परमात्मा परमात्मसत्ता आहे. हे जो जाणतो तो खरा जाणतो. हे जे दोन श्लोक दुसऱ्या अध्यायात आलेले आहेत ते सिद्धांत रूपाने आले आणि या ठिकाणी भगवंतांनी 13व्या अध्यायामध्ये त्याचं निगमन केलं. शास्त्राच्या भाषेमध्ये सिद्धांत मांडला जातो आणि मध्ये त्याच्याबद्दल विवरण निरूपण येतं आणि त्या सिद्धांताचा पुनरुच्चार केला जातो. त्याला त्या मूळ सिद्धांताचं निगमन असं म्हणतात. म्हणजे परत एकदा तो सिद्धांत ठासून सांगितला जातो. तशा प्रकारे आता भगवंत त्याच गोष्टी ठासून सांगतायत. याच्यामध्ये भगवंतांनी अजून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे समत्वानी तो परमेश्वर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आहे. म्हणजे विनाशी आणि अविनाशी या दोन्हींच्या ठिकाणी तो समत्वानी आहे. म्हणजे जे विनाश पावले त्यांच्याबद्दल त्याची अवकृपा नसते. तो खूप मोठा पापी आहे म्हणून तो गेला आणि आम्ही पुण्यवान आहोत म्हणून अजून आहोत, तो सर्वांबद्दल सम आहे. त्याच्या ठिकाणी भेदभाव नाही. परमेश्वराचं वर्णन तो समत्वाने राहणारा असंच केलेलं आहे आणि याही ठिकाणी तो समत्वानी आहे असंच म्हटलेलं आहे. 5व्या अध्यायामध्ये न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजति प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. तो कसा समत्वानी आहे तो या कशातच पडत नाही. तो तुमच्या कर्तृत्वामध्ये पडलेला नाही. तुम्ही भले म्हणा की आमचं कर्तृत्व हे परमेश्वरामुळे आहे. परमेश्वराच्या अंगानी जी असणारी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे की परमेश्वर तुमच्या कर्तृत्वामध्ये मुळीच भाग घेत नाही. तुम्ही पुष्कळ म्हणा की आमच्या हातून फार चांगली कर्म झाली भगवंताची कृपा. तुम्ही म्हणा तुमच्या भावाकरता ते आवश्यक आहे. त्यांनी तुमची चित्तशुद्धी होते त्यामुळे तुमची श्रद्धा जास्त चांगली बसते. कालांतराने हे तत्वज्ञान तुमच्या ठिकाणी मुरायला मदत होईल. तुम्ही म्हणायच्या या गोष्टी आहेत. भगवंत असं म्हणतात की त्यांच्या कर्मामध्ये देखील मी मुळीच नसतो. कोणाच्याच चांगल्या कर्मामध्येही नसतो आणि वाईट कर्मामध्येही नसतो. जसं या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण ज्ञानेश्वरी वाचतो आहोत ऐकतो आहोत, या दिव्याशी त्याचा काही संबंध नाही. उद्या इथं आपण पत्ते खेळायला जरी जमलो तरी दिव्याशी काही संबंध नाही त्याचा. दिवा हा जसा अलिप्त आहे, जैसा सूर्यू आकाश गतु रश्मी करे जगाते स्पर्शतु तरी संग दोषे काय लिंपितु तेथींचे, त्याचा मुळीच संबंध नाही. म्हणून तो तुमच्या कर्तृत्वाचा प्रेरक नाही, तो तुमच्या कर्माचा प्रेरक नाही. न कर्म फल संयोगम. आणि तुम्ही भले म्हणा की आम्ही चांगली कर्म केली म्हणून भगवंतांनी आम्हाला चांगली फळं दिली. स्वभावस्तू प्रवर्तते. भगवंत असं म्हणतात की प्रकृतीगत्या प्रकृतीनुसार कर्म झाली त्याची फळं तुम्हाला मिळाली. तुमची प्रकृती उत्तम होती याचंही कारण तुमची कर्म. त्या कर्माने तुमची प्रकृती घडली. भगवंत अतिशय अलिप्त या सर्व गोष्टींपासून. ना दत्ते कस्यचित पापम. कोणालाही मी पाप देत नाही. न चैव सुकृतम विभू. तुम्ही पुण्य मिळवा, कारण पुण्याच्या भावनेनी तुमची प्रगती आहे. तुम्ही पुण्य मिळवा. आपण पुण्यवान आहोत या भावामध्ये एक वेळ तुम्ही राहा काही हरकत नाही. आणि भगवंत देतो देखील म्हणा, पण तिकडून तिकडच्या काठावरून. वस्तुस्थिती अशी आहे की भगवंत असं म्हणतात की या कशातच माझा सहभाग नाही. अशा तऱ्हेने भगवंत सम आहेत, आपल्याला या समत्वाची देखील मौज वाटेल, कशातच नाहीत। तुमच्या सुखाच्या वेळेला देखील ते सम आहेत, याचा अर्थ बाजूला आहेत, म्हणून दुःखाच्या वेळेला देखील बाजूला आहेत। एखाद्या घरामध्ये एखादं संकट येतं आणि तो म्हणतो की आता हद्द झाली, आता मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, नको ठेवू। परमेश्वराने काहीच, तू तुझ्या प्रार्थनाप्रमाणे भोगतो आहेस। ते कोण आपल्या महाराष्ट्रातले एक फार मोठे नेते म्हणाले ना, त्यांची पत्नी इथं कुठंतरी लाईट गेले, ते गोळी सापडली नाही, काहीतरी झालं, हार्ट अटॅक तिला आला आणि त्यांनी वर्तल्या। ते म्हणाले की फार भरोसा होता आतापर्यंत, आता इथून पुढे त्याला मानणार नाही, नका मानू। तुमच्या स्वतःला तुम्ही मानता एवढं देखील पुष्कळ आहे, तुम्ही त्याला मानता अथवा मानत नाही याच्याशी त्याचा काही संबंध नाही। तो समत्वानीच आहे, तुमच्या दुःखाच्या वेळेला देखील तो बाजूला आहे, तुमच्या सुखाच्या वेळेला देखील तो बाजूला आहे। ही भगवंतांची अतिशय परिशुद्ध अशी व्याख्या भगवद्गीतेत 5व्या अध्यायामध्ये आलेली। भगवंत असं म्हणतात की अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मोह्यंती जंतवाहा। प्राण्यांना जीवमात्राला मोह होतो हे त्यांचं अज्ञान, त्यांनी ते दूर करावं म्हणजे झालं। म्हणजे भगवंतांचं जे बोलणं आहे ना, अति स्पष्ट असं बोलणं, मला वरणानंद भारतींच्या वचनांची आठवण येते। ते तुमचं तुम्ही बघून घ्या, तुमचं अज्ञान आहे ते, भगवंताचा याच्याशी काही संबंध नाही, असं जणू अनंतराव आठवले बोलतायत आणि आपण ऐकतोय असं वाटावं, अशा स्पष्टतेने भगवंत सांगतायत। ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू, अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः। काही संबंध नाही अरे माझा। पण असं म्हणणारे भगवंत देखील दुसरीकडं कुठेतरी खूप मृदू देखील होतात, पण त्यांचं मृदू होणं देखील समत्वाचं लक्षण आहे। ते म्हणतात गतीर भरता प्रभू साक्षी मीच आहे सगळं, मी या विश्वाची परमगती आहे, हे सगळं विश्व माझ्याकडे येणार आहे, मी या सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणार आहे, फक्त सज्जनांचा नव्हे दुर्जनांचा देखील। विश्वामध्ये सगळे आले, वाघ देखील पाणी प्यायला येऊ शकतो आणि हरिण देखील पाणी प्यायला येऊ शकतं, त्याच्या राज्यात कोणाला मना नाही। तो गतीही भरता प्रभू साक्षी निवासहा, सगळ्या विश्वाने सुखाने राहावं भगवंताच्या ठिकाणी, असा परमनिवास भगवंत आहे। शरणम सुरुत, विनोबा म्हणतात की सगळ्या उभ्या प्राणी विश्वाशी पशु विश्वाशी ज्यांनी वैर पत्करलं, असे वाघ सिंह देखील झोपायची वेळ आली की खुशाल झोपतात, खडकावर डोकं ठेवतात आणि झोपून जातात। कोणाच्या भरवशावर झोपतात? जर इतकं असतं तर मग त्यांनी अशी व्यवस्था केली असती की दोन जणांनी निदान पहारा देत जागं राहायचं आणि बाकीच्यांनी झोपायचं, कारण हे प्रत्येकावर हल्ला करणार। पण झोपेच्या वेळेला त्याच्या खांद्यावर मान ठेवून सगळे झोपतात। तो सम आहे, सुष्टांना देखील आहे, दुष्टांना देखील आहे, म्हणून त्याच्या इच्छेनी तो सम आहे, त्याला या विश्वात समत्वच ठेवायचं आहे, म्हणून तो सम आहे। रामकृष्णांना एकदा कोणीतरी विचारलं की काय भगवंतांनी अन्याय इथं निर्माण केलेला आहे, कुठं खूप सुख कुठं किती दुःख, कधी कुठं इतकी गरिबी, तर लोक महालामध्ये राहत आहेत, भगवंतांनी असं का केलं? ते म्हणाले की त्याचं विश्व त्यांनी केलं, तुला रे चोराला काय करायचंय, तू कोण त्याला विचारणार, त्याची मर्जी। लहान मुली भातुकली खेळतात आणि जेवायला वाढतात, खोटा केलेला स्वयंपाक आणि दोन तीन जणांना जेवायला वाढतात, आणि मग ते वाढतात, परत काढून घेतात, तुला इतकं नको, तुला इतकं पाहिजे म्हणतात, त्यांची मर्जी, आणि खेळ पुरे असं त्यांना वाटलं तर सगळा पसरून टाकतात आणि निघून जातात. का बरं त्यांनी असं केलं, इतका सुंदर खेळ निर्माण केल्यावर मर्जी, त्या मुलीची मर्जी तिने मोडून टाकला. का बरं सुनामी आली, काही नाही, त्यांनी नुसतं असं केलं, खाली मान हलवली फक्त. तर लाटांवर लाटा आल्या, कितीतरी लोक गेले गेले गेले, मर्जी. तो गतीर भरता प्रभू साक्षी, आणि आपल्याला गेलेले दिसतात, एवढी प्रजा वाढते आहे, मर्जी आहे, आता काय करणार. सगळ्यांना अन्न मिळत आहे, पाणी मिळत आहे, आणि उद्या मिळेन असं झालं, एकमेकांना मारून मेले तरी ते त्याला त्याचं काही नाही. अशा तऱ्हेनी भगवंत सम आहे, समत्वानी आहे, विनाशी अशा भूतमात्रांमध्ये देखील त्याचं समत्व सुटलेलं नाही. मृत्यू कोणाला आधी कोणाला लवकर येईल, संपत्ती कोणाजवळ अधिक असेल कोणाजवळ नसेल, विद्वत्ता कोणाजवळ असेल कोणाजवळ नसेल, संधी कोणाला मिळाली असेल कोणाला मिळाली नसेल, या सर्व गोष्टींमध्ये भगवंत समज आहे. तो प्रत्यक्षतः काही करत नाही, अथवा करतो असं म्हटलं तरी देखील त्याची मर्जी म्हणून करतो, तो समत्वानीच करतो. तो सगळ्यांचं पालन पोषण करतो. त्याने तुम्हाला हात पाय डोकं दिलेलं आहे, तुम्ही तुमचं कसं जीवन जगता त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तेवढं स्वातंत्र्य जीवाला खास आहे. परमेश्वरांनी अशीही सक्ती केली नाही की सगळ्यांनी परमार्थ करावा. तो सम आहे, तो अलिप्त आहे, तो सारखा आहे. नाहीतर मग तशी सक्ती तरी केली असती की रोज एक तास नामस्मरण केलं म्हणजेच तुम्ही जिवंत राहाल, सगळ्यांनी केलं असतं. तुम्ही चांगलं वागा, तुम्ही चांगलं वागू नका, तो समज आहे तुमच्याबद्दल. तुमचं शरीर तुम्हाला दिलेलं आहे, टिकवायचं तितकं टिकवा, गेलं तर जाईल, तो समत्वानी आहे. अशा दृष्टीने जो पाहतो तो खरा पाहतो. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्सु अविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. पै पटत्व तंतु नभे तरी तंतुसीची ते आहे, ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य हे गा. पटत्व म्हणजे वस्त्र जेव्हा विणलं गेलं तेव्हा आता ते तंतू म्हणून आपण त्याच्याकडे पाहत नाही, पण ते तंतूंमुळेच बनलेलं आहे. कापूस अविनाशी, तुमचं वस्त्र विनाशी असू शकेल. ऐसे खोली डोळा जो पाहे ऐक्य जेगा, अशा खोल डोळ्यांनी खोल नजरेनी जो या सगळ्या विश्वामध्ये असणारा अविनाशी भाव पाहतो, असं भगवंत म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज निरूपण करतात. आपण पुढच्या वेळेला पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर पराग पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। पुढच्या मंगळवारी इथंच